श्लोक सातवा तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम् किं बहुनाद नरधरा जो मातेची आये उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा देवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नोकोनिया घेतला पट्टा येरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान्न मागे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काही सेनीही न लजे तयाचे निमी जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखोनिया पोटी ऐसे जाहले भवसिंधूचे नि माझे कवणासी धाकून उपजे तेथ जरी की माझे बिहिती हन म्हणो निगा पांडवा मूर्तीचा मेळावा करोनी त्यांची या गावा धावतु आलो नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजुनिया संसारी तारू जाहलो सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरियावरी प्रेमाची पेटी बांधली एकाचिया पोटी मग आणिले तटी सायुज्याचिया परिभक्ताचे नि नावे चतुष्पदादी आगवे वैकुंठींचिया राणीवे योग्य केले मनोनिगा भक्ता नाही एकही चिंता तयांते समुद्धरता आथी मी सदा आणि जेव्हाची का भक्ती दिथली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मजस्सुती त्याची ये नाटी या कारणे गा भक्त राया हा मंत्र तुवा धनंजया कीजे जे यया मार्गा भजिजे हरी हरी
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि बुद्धि जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धि धर्म हरि पाठी आले प्रपंची निवाले साधु संगे ज्ञान देवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम आपण नामस्मरणानी येणारे जे अनुभव आहेत त्याच्या संबंधी पाहतो आहोत. त्याच्या संदर्भातलं हरिपाठातलं पहिलं वचन आपण पाहिलं, देवाचिया द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी एल्या. आज आपण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी हा आत्ता वाचला त्या अभंगातला भाग आपण निरूपणाकरता म्हणून घेणार आहोत. राम कृष्ण या नामानी उन्मनी अवस्था प्राप्त झाली आणि ज्याला अशी उन्मनी अवस्था प्राप्त झाली त्याला सर्व सिद्धी प्राप्त झाल्या असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. नामस्मरणाच्या अनुभवामध्ये या अभंगात अजून एक वचन आलेलं आहे, ते म्हणजे ज्ञान देवी नाम राम कृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम. नामस्मरणानी जे अनुभव प्राप्त होतात त्या अनुभवातले दोन महत्वाचे विषय या एका अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेले आहेत. नामस्मरणानी उन्मनी साध्य होणं, त्याच्या आधी उन्मनी म्हणजे काय हे समजलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. उन्मनी याचा अर्थ मन ऊर्ध्वगामी होणं, शब्दशः अर्थ जर पाहायचा झाला तर मन ऊर्ध्वगामी होणं किंवा ऊर्ध्व दशेला प्राप्त होणं. हा जो उद हा जात धातू आहे तो ऊर्ध्वगामी गोष्ट सुचवतो. जसं आपण मागं पाहिलं तर की उद्वेग हा जो शब्द आहे सगळे वेग सहन न होण्या इतके वर जाणं याच्याकरता विनोबा या उद्वेग शब्दाकरता असं उदाहरण देतात की बैलगाडीला जोडलेले जे बैल असतात ते चढावर चढताना उद्वेगाला प्राप्त होतात, त्यांच्या नाकातून तोंडातून फेस व्हायला सुरुवात होते, त्यांना जमत नाही, त्यांना अवघड जायला लागतं. अशा रीतीने जे वेग आहेत ते वेग सहन न होणं, जसं चढावर कंटाळणं म्हणजे ऊर्ध्वगामी होत असताना वेग बैलाला ते झेपत नाहीत, या ठिकाणी मनाला उन्मन असा शब्द वापरलेला आहे. मन ऊर्ध्वगतीला प्राप्त होणं, मन हे सर्वसाधारणपणाने हाही अर्थ तसा लक्षणाने आहे. हा स्थितीदर्शक जरी अर्थ असला तरी स्थितीदर्शक योगाच्या अथवा ध्यानाच्या संदर्भात स्थितीदर्शक शब्द आहे, एरवी याचा अर्थ सरळ आहे. मनाच्या ठिकाणी जे गुण असतात ते गुण म्हणजे चांचल्य, विषयाकडे प्रवृत्ती, कारण मन हे रजोगुणी समजलेलं आहे. विषयाकडे प्रवृत्ती, मत्सर, द्वेष, अहंकार, अभिनिवेश या सर्व गोष्टी मन आपल्या ठिकाणी वागवत असतं, वाहवत असतं. हे जे मनात वाहणारे सहज भाव आहेत मत्सराचे, द्वेषाचे, त्वेषाचे, अभिनिवेशाचे, या सर्व भावांना ऊर्ध्वगती प्राप्त होणं म्हणजे मत्सररहितता होणं, द्वेषरहितता होणं. मन आपलं वाकडेपणा सोडून देणं, वक्रता मनानी सोडून देणं म्हणजे मनाचं उन्मन होणं. मन त्याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे, लक्षणं आहेत, त्या लक्षणांच्या विपरीत विरहित असं होणं म्हणजे मनाचं उन्मन होणं. योगाच्या परिभाषेमध्ये मात्र हा शब्द जास्त वापरला जातो, मनाचं उन्मन होणं. या मनाच्या उन्मनी अवस्थेची एक क्रिया, प्रक्रिया किंवा विधी योगशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. कोणत्याही कारणाने जर मन हे अमन झालं म्हणजे मनच नाही या दशेला काही काळ आपण प्राप्त झालो, मनात उठलेली वृत्ती संपलेली आहे आणि पुढची वृत्ती उठलेली नाही पण दरम्यान काळ तर निघून जातो आहे, क्षण, दोन क्षण, चार क्षण, पाच क्षण, पाच सेकंद, दहा सेकंद, वीस सेकंद असा काळ तर निघून जातो आहे, पण वृत्तीरहितता मनाला प्राप्त झालेली आहे. याचा अर्थ मनाचं अमन झालेलं आहे. ही अवस्था उन्मनी अवस्थेच्या आधी येणं गरजेचं राहतं ध्यानाच्या अभ्यासामध्ये. आणि जेव्हा अशी अवस्था प्रदीर्घ होते, मन हा आतून जाणीवेचा एक फोर्स आहे. तसंही पाहायचं झालं तर मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार या खूप एकमेकांपासून वेगळा काढता येणाऱ्या गोष्टी नाहीत. कार्यावरून लक्षात येतात, पण मनाच्या बाबत असं घडतं की मन जर वृत्ती रहित झालं तर आतला जो जाणीवेचा फोर्स आहे, सर्व आतल्या जाणीवेला काम करण्यासाठी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे मन आहे. बुद्धीपेक्षाही सोपी एक वेळ, चित्तापेक्षाही सोपी, अंतःकरणापेक्षाही सोपी. एक आंतर इंद्रिय म्हणून मन काम करतं. शुद्ध जाणीवेला काम करण्याचा एक चॅनल बंद होऊन जातो. जर वृत्तीरहितता प्राप्त झाली तर शुद्ध जाणीवेला बाहेर पडण्याचा अथवा विचार करण्याचा अथवा समजून घेण्याचा एक चॅनेलच अडकून जातो, थांबून जातो. आत्ताच्या भाषेत हँग होतो, थांबूनच जातो, बंद. मध्ये मी कुठल्या बँकेत गेलो पासबुक भरायला तर ते म्हणाले की हँग झालेली आहे सिस्टीम, म्हणजे आता काही होत नाहीये तिथं. तशी गोष्ट हँग होऊन जाते, संपते, आता काही काम तिथं चालत नाहीये. एक वृत्ती संपलेली आहे, पुढची वृत्ती अजून उठायची आहे आणि काळ तर निघून चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जी अंतर जाणीव आहे ती अंतर जाणीव, तिला प्रगटीकरण करण्यासाठी जागा नसल्यामुळं ही अंतर जाणीव असते कुठं शरीरामध्ये, ही या ठिकाणी असते, मेंदूच्या ठिकाणी असते. योगाच्या परिभाषेमध्ये चिदाकाशामध्ये असते, मस्तकाकाशामध्ये असते. ती बाकी शरीरात कुठं नसते, या ठिकाणी काम करते. त्यामुळं त्या ठिकाणी असणारी जाणीव स्पष्टत्वानी प्रतीत व्हायला सुरुवात होते. मनाखेरीच मन नाहीये पण सर्व जाणीव या भागामध्ये भरून आहे अशी प्रतीती यायला सुरुवात होते. एवढीच जाणीव शिल्लक राहते की आपण या ठिकाणी आहोत. आणि जेव्हा त्या जाणीवेला आपण तेच आहोत अथवा परमात्माच आहोत अथवा सच्चिदानंद आहोत अशा प्रकारे बोध होतो, हाही बोध त्या ठिकाणी होतो, तेव्हा अमन झालेलं मन हे त्याचे सगळे दुर्गुण सोडून आपण व्यापक आहोत, आत्म्याच्या अंगानी सच्चिदानंद आहोत, जन्म मरण रहित आहोत, देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, काळाच्या स्थळाच्या निरपेक्ष असं आपलं केवळ जाणीव स्वरूप अनुभवणारे आहोत, या स्थितीला आपण स्वतः प्राप्त होतो. त्या स्थितीला मनाचं उन्मन झालं असं म्हटलं जातं. ही जी स्थिती आहे या स्थितीमध्ये मनाचं उन्मन होतं. समर्थांनी याचं वर्णन असं केलेलं आहे की जाणे ब्रह्म, जाणे माया, ही जी शुद्ध जाणीव शक्ती आहे ती शुद्ध जाणीव शक्ती मनाच्या अंगानी ब्रह्म देखील जाणते आणि माया देखील जाणते. मन जसं निरूपणाच्या वेळेला तदाकार होतं, निरूप जो विषय आहे, प्रतिपाद्य विषय आहे, त्याच्याशी तदाकार होतं आणि तदाकार झाल्यानंतर ब्रह्माबाबत देखील काही एक जाणतं आणि संसाराबद्दल देखील जाणतं, इतर वेळेला संसाराबद्दल देखील जाणतं. आणि हीच मनाची खोड मनाला मनाकडे साक्षीत्वानी पाहत असताना देखील आपल्या लक्षात येते. मनाचाच एक भाग साक्षी असतो. जेव्हा सद्गुरु तुम्हाला सांगतात की विचारांकडे साक्षीत्वानी पहा, तेव्हा साक्षीत्वानी पाहण्याकरता मनाखेरीज तुम्हाला कोणताही सोर्स नसतो. तुम्ही मनाचेच दोन भाग करता, आणि एक भाग असं समजत असतो की मी विचारांकडे साक्षीत्वानी पाहतो आहे. प्राथमिक स्थितीत असंच असतं. मनच मनाकडे साक्षीत्वानी पाहत असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, मने मन घालोनी मागे. मनानीच मन मागे घालायचं आहे. विश्रांती झाली या अंगे ते देही देहाजोगे होती चिना. मग मात्र असं होतं की जसं काट्यानी काटा काढावा तसं मन मनाकडे साक्षीत्वानी पाहायला लागल्यानंतर मनच नाहीस होऊन जातं. मन नाहीस होतं त्यावेळेला ब्रह्म पाहण्याची सोय निर्माण होते. जाणे ब्रह्म, जाणे माया आणि मन परत आलं साधकासी पुनरपी भव प्रत्यय. होता नाना वृत्तींचा उदय. तेव्हा परत ते जगतामध्ये विचारांच्या अंगांनी फिरायला सुरुवात होते. प्रत्यक्षात हा डोळे मिटलेले आहेत, कोणाशी बोलत नाहीये, पण कोणाशी तरी बोलत असतो, हसत असतो, व्यवहार करत असतो, इथून कितीतरी दूर असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना भेटत असतो. म्हणून समर्थ असं म्हणतात की जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया आणि या एका सांध्याच्या अशा ठिकाणी काही अनुभव देखील त्याला येतात. जसं सगळं जगत नाहीस झालंय, वृत्ती नाहीश झाल्यावर असं काहीतरी त्याला फिरल्यासारखं होतं, चमकल्यासारखं होतं, नाद बिंदू कला दर्शन अशा प्रकारे काहीतरी अनुभव आल्यासारखं त्याला वाटत राहतं. येतो त्याला अनुभव, पण हाही मनाचाच खेळ आहे. जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. ही याला तुरिया असं म्हणतात, याला सर्व साक्षिणी अवस्था असं म्हणतात. मनच एका परीनी साक्षी झालेलं असतं आणि सर्व विषय संपल्यानंतर त्या मनालाच एका परीनी ब्रह्म जाणणं आणि एका परीनी माया जाणणं, नाहीसं झाल्यावर ब्रह्म जाणणं, आणि परत आल्यानंतर माया जाणणं, अशा दोन्ही येर झाऱ्या त्याच्या चालू असतात आणि दरम्यानच्या काळात अनुभव देखील त्याला येत असतात. तेही एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी. साक्षीत्व वृत्तीचे कारण, बघा समर्थही तेच म्हणतात, जोपर्यंत साक्षी आहे तोपर्यंत वृत्ती आहे. कारण साक्षी ही देखील वृत्तीच आहे. आपण साक्षी वृत्ती धारण करून ध्यानाला बसलेले असतो. एरवी अलिप्त होणारा कोण असतो? वृत्तीनीच आपण अलिप्त होतो, मनानीच आपण अलिप्त होतो. फक्त इतर वृत्तींपेक्षा अलिप्त त्यांनी पाहणारी अजून एक वृत्ती आपण निर्माण करतो आणि बाकीच्या वृत्ती संपवतो. साक्षीत्व वृत्तीचे कारण आणि हे साक्षीत्व साधल्याबरोबर साक्षीत्व साधलं की त्वरित म्हणजे युगपत त्याच क्षणी दुसरा क्षण देखील नाही. त्या क्षणी अजून जर काही होत असेल तर जो साक्षी आहे, वृत्ती संपल्या आणि वृत्तीच्या सापेक्ष साक्षी आहे, तो साक्षी कशाच्याही सापेक्ष साक्षीत्व धारण जो करून असतो, कोणत्याही विचाराच्या सापेक्ष वृत्ती रहिततेत आता त्याला साक्षी वृत्ती धारण करून राहण्याचं कारण उरत नाही. अशा वेळेला साक्षी वृत्ती देखील संपून जाते. तुम्हाला समजते ना मी काय म्हणतोय ते? जोपर्यंत विचार आहेत तोपर्यंत विचारांचा साक्षी मी आहे अशी वृत्ती मी धारण केलेली आहे. जर विचार समोरचे संपले तर मी साक्षी असायचंही कारण नाही, कारण शून्याचा साक्षी कसा संभवेल? काहीच नाही त्याचा साक्षी संभवत नाही. त्यामुळे मी साक्षीत्व जे ओढून घेतलेलं असतं ते साक्षीत्वही गळून पडतं. आणि जेव्हा साक्षीत्व गळून पडतं तेव्हा मन मनपणाला पूर्णपणाने मुक्त. कारण साक्षी आहे तोपर्यंत मन आहे, पण साक्षीत्वही गळून जेव्हा पडतं तेव्हा मग मत्सर द्वेष हे जे मनाचे मगाशी मी दुर्गुण सांगितले, पुढचा मागचा विचार करणं, वक्रता मनाच्या ठिकाणी असणारी, इंद्रियांना सहभाग देऊन विषय सेवन करण्याची वृत्ती निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी संपूनच जातात मन संपल्यावर. आणि याचा आपल्याला अनुभव आहे, जसं झोपेमध्ये मन संपल्यानंतर या गोष्टी संपतात, तसं अत्यंत जागृत अवस्थेत ध्यानामध्ये देखील जेव्हा हे सगळं संपून जातं आणि साक्षी देखील संपतो, तेव्हा मनाचे मन संपल्यामुळे मनाचे दुर्गुण संपतात. जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. जर सरोवर आटलं तर सरोवरामध्ये जे पलीकडची प्रतिबिंब दिसत होती, झाड डोंगर वगैरे, तीही सहजी संपावीत. तसं तैसे मन येथ मुद्दल जाये. मुद्दल रूपानी असणारं मनच ज्या ठिकाणी नाहीस होतं तेथ अहंभावादी के आहे. म्हणून शरीरेची परब्रह्म होये अनुभवितो. म्हणून देह त्याचा असताना तो आपण परब्रह्म आहोत या भावामध्ये जातो, याला उन्मनी असं म्हटलेलं आहे. समर्थ म्हणतात साक्षित्व वृत्तीचे कारण उन्मनी, ते निवृत्ती जाणं. वृत्तीच्या निवृत्त दशेमध्ये, वृत्तीरहिततेमध्ये उन्मनी अवस्था प्राप्त होते. जेथ अज्ञान सरे, ज्या ठिकाणी कोणतंही अज्ञान नसतं, कारण अज्ञान आणि मन हे एकमेकांच्या बरोबर असतात. मन संपल्यामुळे अज्ञान संपून जातं. ज्ञान तेही नुरे, पण तिथं ज्ञान असतं का, तर ज्ञानाचीही स्थिती त्या ठिकाणी नसते. कारण ज्ञान झालं असं सांगायला कोणीतरी शिल्लक पाहिजे, पण ज्ञान झालं असं ज्ञानाची उपाधी घेऊन मिरवणारा देखील तिथं शिल्लक नसतो. जेथ ज्ञान, जेथ अज्ञान सरे, ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती, मग आपण ब्रह्म आहोत एवढी एक वृत्ती शिल्लक राहिलेली असते. आपण आत्मा आहोत, सच्चिदानंद आहोत, अशी एक सूक्ष्म वृत्ती तिथे शिल्लक असते. या ज्ञानाला देखील वृत्ती म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. ही वृत्ती देखील परब्रह्माच्या ठिकाणी मुरते असं समर्थ म्हणतात. विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी, तेव्हा मात्र तो पूर्णपणाने सामसूम, संपलं सगळं. तो पूर्णपणाने ब्रह्म स्वरूपाशी तादात्म्य पावतो, याला खरी उन्मनी स्थिती असं म्हणतात. ध्यानामध्येही अनुभवाला येते. समर्थ असं म्हणतात की वृत्ती शून्य योगेश्वर, याचा पहावा विचार दास म्हणे वारंवार. किती सांगो, पुन्हा पुन्हा किती वेळेला सांगायचं, वृत्ती शून्य योगेश्वर असा तो होऊन राहतो. त्या ठिकाणी अशा स्थितीमध्ये जगताचं भान नसतं. कारण जगताचं भान हे मनाशी जोडलेलं आहे, मनाबरोबर ते जोडलेली गोष्ट आहे. काळ आणि स्थळ ही गोष्ट मनाबरोबर जोडली आहे. मन संपल्यानंतर काळाची आणि स्थळाची दोन्ही जाणीवा संपून जातात. त्या ठिकाणी जागृती या तऱ्हेनी नसते आणि त्या ठिकाणी झोप देखील नसते. कारण स्थळाचं आणि काळाचं भान संपणं म्हणजे निद्रा आपल्याला अनुभवाला येणारी, पण ती निद्रा स्थिती देखील नसते. म्हणून ते बाबा महाराज गर्द्यांनी जागृती पळाली निद्राही गळाली वृत्ती झाल्या बंद आम्हा भासे ब्रह्मानंद सकल सुखाचा कंद. आम्हाला हा ब्रह्मानंद आहे हे लक्षात आलं. या ठिकाणी जागृतीही नव्हती आणि निद्रा देखील नव्हती. मी पण जावो निद्वैत वृत्ती ही अवघी झाली बंद. मी पण गेलं म्हणजे मी एंटिटी अशी जी स्वतःला सतत समजत होतो, तो भाव गेल्याबरोबर द्वैत वृत्ती संपली. कारण माझ्या सापेक्ष दुसरा असतो आणि मग आम्हाला ब्रह्मानंद आहे एवढं एकच लक्षात यायला लागलं. अशी विलक्षण स्थिती साधकाला प्राप्त होते ती ही उन्मनी स्थिती. तुकाराम महाराज याचं वर्णन करताना म्हणतात की सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथे. आपल्या स्वतःच्या आकाररहित अशा स्थितीला जाण्याच्या मार्गावर मी सहज आंधळा आहे, म्हणजे या डोळ्यांचं त्या ठिकाणी काही काम नाही हे लक्षात आलेलं आहे. वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे, म्हणजे आता लोकभान नाहीस झालं, स्थळाचं भान नाहीस झालं, जन न दिसे तेथे याचा अर्थ मी माझे हारपले. कुठं हारपलं? ठाई जेथींच्या तेथे, जिथून मीपणाचं स्फुरण होतं त्या ठिकाणीच ते निमून गेलं. मी माझे हरपले ठाई जेथींच्या तेथे, अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते. सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे, वृत्तीरहितता किंवा शून्यता देखील मी तिथं बाजूला सारली आणि मी सुखाने तिथं राहिलो, झोपलो. त्रिकूट शिखरी गा, म्हणजे या ठिकाणी दोन भोयांच्या मध्ये आज्ञाचक्रापाशी, दान मिळे आई ते सहज मी आंधळा गा. ऊर्ध्व मुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. अधोमुख म्हणजे इंद्रियांकडे लक्ष ठेवून असणं आणि ऊर्ध्व मुख म्हणजे या भागामध्ये कपालास्थींच्या प्रदेशामध्ये लक्ष ठेवून असणं. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेवोनिया छंद. घेवोनी आला दान निज तत्व निज बोध. मला असं वाटतं की उपनिषदांना देखील माग सारून संतांनी अभंग लिहिलेत. स्वरूपी मेळविले नाव ठेवी याला बोध, सहज मी आंधळागा टाकिली पात्र झोळी. धर्माधर्म आशा धर्म अधर्म ते भगवंतांनी म्हटले ना, सर्व धर्मान परित्यज्य. तुकाराम महाराजही म्हणतात टाकिली पात्र झोळी धर्माधर्म आशा, कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा वळसा. न मागे भीक आता हाची झाला भरवसा, वळविली सतरावी गा. या ठिकाणी सतरावी जीवन कळा प्रसन्न झाली, तिने पुरविली आशा सहज मी आंधळा गा. याला उन्मनी असं म्हणतात. या अवस्थेचा अनुभव सर्वसाधारणपणाने ध्यान करणारे साधक घेत असतात, कारण वृत्तीशून्यता वृत्तीशून्यतेच्या पाठोपाठ साक्षी देखील नाहीसा होणं, साक्षी नाहीसा झाला तरी देखील स्वरूपानी आपण शिल्लक राहणं आणि त्या ठिकाणी बोध प्राप्त होणं. मला बोध झाला अशी शेवटची स्थिती देखील ओलांडून फक्त ब्रह्मस्थिती शिल्लक राहणं, याला उन्मनी अवस्था असं म्हणतात. पतंजली महामुनींच्या भाषेमध्ये सविचार सवितर्क सविचार सानद आणि सास्मित. आपण आणि परमात्मा एक असा तर्क, नंतर तो तर्क इतका पक्का होणं की तसा सहज विचार राहणं, हा सहज विचार आनंदाला कारण होणं आणि हा आनंद मला मिळणं आणि मी आनंदरूप आहे अशा प्रकारचा केवळ मीचा भाव शिल्लक राहणं, इथपर्यंत संप्रज्ञात समाधी आहे. आणि मी आनंद स्वरूप आहे हाही शब्द जाऊन मी आनंद स्वरूप आहे हे गृहीत राहून केवळ मी आहे अशा प्रकारचा सास्मिततेचा भाव देखील जाऊन जेव्हा साधक माझ्या ठिकाणी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे याच्यातला मीही घालवतो घालवू शकतो, तेव्हा तो असंप्रज्ञात निर्विकल्प अशा स्थितीला प्राप्त होतो. याला उन्मनी स्थिती असं म्हणतात. ही जी ध्यानानी प्राप्त होणारी स्थिती आहे, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की नामस्मरणानी ती स्थिती प्राप्त झाली. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, नामस्मरणानी देखील ही स्थिती प्राप्त झाली. नामस्मरणानी ही स्थिती प्राप्त होते, ध्यानानी जशी होते तशी नामस्मरणानी होते. प्रथम कशानी होते आणि नंतर कशानी होते अशा विनाकारण वादंगामध्ये आपण जायला नको. याचं कारण असं की नामस्मरणाने जेव्हा होते तेव्हा देखील ध्यानाच्याच प्रक्रिया त्याच्या पुढे घडत राहतात. मग ते नामस्मरणाने मग तो ध्यानात गेला आणि ध्यानामुळे प्राप्त झाली असाही अभिनिवेश. उन्मनी अवस्थेची जी विशिष्ट स्थिती आहे ती स्थिती ध्यानामध्ये वर्णन जरी करत असले तरी नामस्मरण देखील अशा बेताने जर घेतलं की नामस्मरण करत असताना तो विशिष्ट अवस्था ओलांडून मग ध्यान सदृश अशा स्थितीमध्ये येतो आणि उन्मनी अवस्थेमध्ये प्राप्त होतो. आता उन्मनी अवस्था याचं वर्णन समजल्यानंतर नामस्मरणाने जेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होते तेव्हा नामस्मरण अशा पद्धतीने करायला हवं की नामस्मरणामध्ये वृत्तीशून्यता साधली गेली पाहिजे पहिली गोष्ट, कारण वृत्तीशून्यतेखेरीज उन्मनी अवस्था नाही. अन्य ठिकाणी फिरणारं मन आहे ते फक्त एका नामावर एकत्र येणं आणि फक्त नाम चालू असताना एक नाम आणि दुसरं नाम याच्या दरम्यान वृत्तीशून्यता मिळणं अथवा आनंद स्थिती मिळणं ते दोन्ही तसं एकच आहे, कारण नामस्मरणात दीर्घकाळ मन नाहीसं होणं हे घडत नसल्यामुळं मधल्या काळात आनंदाचा प्रत्यय येणं असं जरी झालं तरी देखील चालेल. पण आनंदही असा एकदम होण्याचा नसल्यामुळं वृत्तीशून्यता देखील प्राप्त होऊ शकते आणि मग वृत्तीशून्यतेची स्थिती वाढते. नामस्मरण सतत करत असताना अद्वैत भावाने नाम घेतल्यामुळं परमात्मा भाव नामस्मरणाच्या वेळेला राहणं आणि मधल्या स्थितीमध्ये शून्य स्थिती राहणं, नामस्मरणाच्या वेळेला मन शिल्लक राहणं आणि नाम घेत नसताना थोडा वेळ मध्ये एक अथवा दोन मात्रा शून्य स्थिती राहणं आणि मग परत नाम घेणं परमात्मा भावानी असा क्रम चालू राहतो. हे नामस्मरण देखील परमात्माच प्राप्तव्य करायचं आहे अशा निश्चयाने घेणं आवश्यक आहे. तसंच नामस्मरण करणारा साधक देहानी मनानी बुद्धीनी सर्व भावानी आपल्याला परमात्म्याशी तदाकार व्हायचं आहे असा संकल्प करून नामस्मरणाला बसणं आवश्यक आहे. तसंच परमात्मा आणि आपण अत्यंत अभेद यांच्यामध्ये आहोत आहे अशा प्रकारचा भाव त्यांनी धरणं आवश्यक आहे. आपण परमात्मा स्वरूपच आहोत अशा प्रकारचा अभेदाचा निश्चय त्याच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे.
आणि तशा अभेदाच्या निश्चयांनी नामस्मरण करणं आणि परमात्म भाव निर्माण होणं आणि थोडा वेळ मनाला विश्रांती देणं आणि शून्यता प्राप्त करणं अशा क्रमाने नामस्मरण करत असताना आणि जे नामाचे संप्रदाय आहेत आणि नामाच्या संप्रदायातून ध्यानाकडे नेणारे असे जे साधना मार्ग आहेत त्याच्यामध्ये या गोष्टींचंच मिश्रण केलेलं असतं। म्हणून नाम घेत असताना नामस्मरणाने परमात्म भावाशी तदाकारता आणि मध्ये एक दोन मात्रा नामस्मरणाशिवाय परमात्म भावाशी तदाकारता, परत नाम घेऊन परमात्म भावाशी तदाकारता, परत नामाखेरीज देखील परमात्म भावाशी तदाकारता, असं करता करता रामकृष्ण अशा प्रकारच्या नामाच्या सहाय्यानी तदाकारतेचा काळ मन असताना आणि मन नसताना दोन्हीचा अनुभव घेणं आणि मग मधला जो वेळ आहे दोन नामाच्या मधला तर तो हळूहळू आपोआप वाढत जातो कारण तो अनुभव सुखामध्ये मुरून जातो आणि मग एका क्षणाला नाम घेणं देखील थांबतं आणि तो अनुभव सुखाशी तादात्म्य पाहून थांबून राहतो। त्यावेळेला देखील अशी ही उन्मनी स्थितीच त्याला प्राप्त होते, जी ध्यानाने प्राप्त होते तीच स्थिती नामाने देखील त्याला प्राप्त होते। रामकृष्ण नामी उन्मनी साधली याचा हा अर्थ आहे। तयासी लाधली सकळ सिद्धी, त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात। सर्व सिद्धी म्हणजे आत्मसिद्धी। सिद्धींमधली प्रत्येक सिद्धी तो प्राप्त करतो असा त्याचा अर्थ घ्यायचा नसून सर्व सिद्धींमधली जी श्रेष्ठ सिद्धी आहे ती म्हणजे आत्मसिद्धी। पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती असं ज्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती आत्मसिद्धी त्याला प्राप्त होते। ही जी उन्मनी स्थिती आहे ही उन्मनी स्थिती ध्यान करणारा साधक ध्यानाच्या वेळेपुरती अनुभवतो आणि ध्यानातून खाली आल्यानंतर व्यवहार करत असताना त्या उन्मनी स्थितीला देखील तो सोडून परत व्यवहार करायला लागतो आणि गोंधळात पडतो की ध्यानामध्ये इतका चांगला अनुभव घेणारा तो मीच का की जो मी व्यवहारामध्ये थोडा इकडं तिकडं पसरटपणाने असा जातो आहे। माझ्या वृत्ती कधी क्रोधाकडे कधी कामाकडे कधी विषयाकडे अशा धावतात कारण मन आलं की या सगळ्या गोष्टी अपरिहार्यतेने येतात। पण त्याच्याही पुढच्या काळामध्ये ध्यान करणारा हा साधक हळूहळू ध्यानाच्या प्रकाशामध्ये व्यवहार करायला देखील शिकतो आणि त्याच्याकरताच ध्यानाला आपण बसायचं आहे। केवळ ध्यानामध्ये अशा प्रकारचा अनुभव येणं आणि व्यवहार अतिशय भलता वेगळा होणं याच्याकरता ध्यान नाहीये किंवा ध्यानाचा अभ्यास नाहीये। तर असा ध्यान करणारा साधक नंतर ध्यानामध्ये मिळवलेल्या आत्मबोधाच्या प्रकाशामध्ये व्यवहार करायला लागतो। सुरुवातीच्या काळामध्ये ध्यानातून उठल्यानंतर 5-10 मिनिटं तो भाव जसाच्या तसा टिकून राहतो आणि मग डायल्यूट असा होत राहतो। नंतरच्या काळामध्ये हळूहळू जो 5-10 मिनिटं टिकतो तो 10-20 मिनिटं मग 20-30 मिनिटं अशा प्रकारे ध्यानातून उठल्यानंतर देखील अर्धा पाऊण तास देखील त्या भावामध्ये राहतो, कदाचित एक तासभर देखील त्या भावामध्ये राहतो आणि मग हळूहळू तो भाव तो गमावतो। पण नंतर विनाकारण म्हणजे ध्यानालाही बसलेला नसताना तशा प्रकारची कोणतीही अवतीभोवती परिस्थिती नसताना देखील मधून अधून दिवसातून त्या ध्यानासारखाच तीव्र भाव प्राप्त करायला सुरुवात करतो। त्याला अचानक त्या प्रकाशाची आठवण येते, सत्ववृत्ती जाग्या होतात आणि परत ब्रह्मभाव भरून राहायला सुरुवात होते। अशा प्रकारे दिवसातून नंतर एखाद दोन वेळेला 5-10 मिनिटाकरता तो त्या भावामध्ये जायला शिकतो आणि मग नंतर नंतर तेही भाव त्याचे वाढायला सुरुवात होते आणि अबोधाचा काळ कमी कमी होतो। अशा रीतीने एका दीर्घ साधनेनंतर तो ध्यानाच्या सहज स्थितीमध्ये येतो, म्हणजे ध्यान करत असताना उन्मनी स्थिती आणि ध्यानातून उतरल्यानंतर देखील बहुतेक काळ उन्मनी स्थितीसारखाच ब्रह्मभाव सर्व ठिकाणी पाहणं आणि व्यवहार देखील करू शकणं असं त्याला जमायला लागतं. पण हे जमण्यासाठी फार मोठा काळ जाण्याची आवश्यकता असते, खूप दीर्घ, कारण हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि नामस्मरण करत असताना देखील हेच घडतं. नामस्मरण करणारा साधक जसा बैठकीमध्ये बसून घेतलेल्या नामानी हा भाव प्राप्त करतो, तसा नामस्मरण करत असताना नाम घेता घेता एरवी देखील त्याला मधून अधून हा भाव प्राप्त व्हायला सुरुवात होते. चालत असताना, गाडी चालवत असताना देखील इतर भाव भान कायम राहून पण बोध टिकायला सुरुवात होते. जेवत असताना, खात असताना, मग स्वरूपानंद म्हणतात की रामरंगी रंगे मन, कैची भूक कैची तहान, कैचा राहे देह भाव, नुरे दिक्कालासी ठाव, कैची आधी कैची व्याधी, अवघी संपली उपाधी, नित्य निवांत निर्भय, स्वामी झाला राममय, अशी स्थिती गाठल्यानंतर मग एरवी देखील डराव डराव बेडूक ओरडे, छेछे आत्मा राम, टिटीव टिटीव टिटवी बोले, छेछे प्यारे राम, आता अशा प्रकारचा भाव मुरल्यानंतर मग कावळ्याचा आवाज ऐकला तरी देखील परमात्मा आहे असं वाटायला लागतं. एरवी काय कटकट चाललीये, काय झालंय कोण जाणे, झाडावर सारखा कावळा ओरडतोय, अशी जी कटकट वाटत असते प्रत्येक गोष्टीची, रस्त्याने जाणारी मंडळी देखील चैतन्याचे पुतळे आहेत असं वाटायला लागतं. जनक राजांकडे शुकाचार्य उपदेश घेण्यासाठी म्हणून गेले, व्यासांनी पाठवलं की जनकांकडून उपदेश घे. तेव्हा जनक म्हणाले की तू आलास तेव्हा तुला काय, तर ते म्हणाले की बाजारपेठेमधून आलो, बरीच हलवायाची दुकानं होती आणि साखरेचे बरेच पदार्थ, मिठाई मी तिथं पाहिली, आणि काय पाहिलंस, आणि साखरेचा रस्ता पाहिला, पुढं काय पाहिलंस, तर साखरेचाच राजवाडा पाहिला, साखरेच्याच पायऱ्या पाहिल्या, मग काय पाहिलंस, तर साखरेचे बरेच पुतळे पहारेकरी पाहिले, आणि आता काय पाहतो आहेस, तर ते असं म्हणाले की एक साखरेचा पुतळा दुसऱ्या साखरेच्या पुतळ्याशी बोलतोय. जनक म्हणाले की जा, तुला ज्ञान झालेलं आहे. ज्ञान देवी नाम राम कृष्ण ठसा येणे दश दिशा आत्मा राम, याच्यावरचं हे निरूपण आहे. या अभंगामध्ये या दोन अनुभवाच्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचे सी सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी, सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले, प्रपंची निवाले साधु संगे, ज्ञान देवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम. पुढं कित्येक काळाने दश दिशा चराचर सर्व विश्व आत्मारामच होऊन राहिलेला आहे, अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारचा बोध प्राप्त होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरणाने येणारे अनुभव, दोन अनुभव या एका अभंगामध्ये लिहिले. खरं म्हणजे आज मला थोडं थोडं हे सर्व सांगून आपण सर्व मिळून नाम घेऊ असं म्हणायचं होतं, तरी देखील एक 5 मिनिटं घेऊया आता, एवढं सगळं वातावरण निर्माण झालं, वेळ आपली संपलीये. हे वाक्य मी बोलल्यामुळे आता मला नाम तुम्हाला सांगायला लागणार. आपल्याला सगळ्यांना डोळे मिटून बसायचं आहे. आणि अतिशय अचल स्थिर असे रहा. कुठेही ताण अति ताठ बसणं, रग लागेल असं काही करू नका. पण सरळ बसा. सर्व इंद्रिय अविचल अशी ठेवू. परमात्माच प्राप्त करायचा आहे असा निश्चय करू. त्याच्या प्राप्तीचा संकल्प करू. आपण इंद्रियांनी, मनानी, बुद्धीनी, अंतःकरणानी, चित्तानी पूर्ण तयार राहू. नामस्मरण करायचं आहे. सच्चिदानंद परमात्मा व्यक्त करणार, त्याचं सच्चिदानंदत्व व्यक्त करणारं साधन म्हणजे नाम आहे. त्यामुळं नामाच्या आठवणीनी सच्चिदानंद परमात्म्याची आठवण यावी. आणि नाम घेणारा जो मी आहे, जीवो ब्रह्मैव नापरहा, म्हणून मीही सच्चिदानंद स्वरूप आहे असाच भाव असावा. ॐ राम कृष्ण हरी. ॐ राम कृष्ण हरी. कृष्ण हरि. नाम घेत असताना परमात्म भाव असावा. ओम राम कृष्ण हरि. नाम घेत नसताना देखील परमात्मा भाव असावा. ओम राम कृष्ण हरी. आता आपण सगळेच बरोबर नाम घेऊ, बरोबर थांबू. सुरुवात फक्त मी करेन. ॐ राम कृष्ण हरी. परमात्मा भावानीच थांबायचं आहे. परमात्मा भावानीच नाम घ्यायचं आहे. कृष्ण हरी.
मस्तकाकाशामध्ये हा परमात्मा भाव आहे.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय, जय।